उपासना कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. श्रोत्यांनो, आपल्या सर्वांचे स्वागत करीत असताना मला खरोखर अतिशय आनंद होत आहे. आपण सर्व बरे आहात, आनंदात आहात आणि रोजच्याप्रमाणे कार्यक्रमामध्ये भाग घेण्याकरिता तयारीत आहात अशी मला प्रभूमध्ये खात्री आहे. परमेश्वराच्या महान कृपेने ही वेळ आम्हाला लाभलेली आहे आणि ही संधी त्याने आम्हाला दिलेली आहे. तर अवश्य आहे श्रोत्यांनो की ह्या संधीचा आम्ही लाभ घ्यावा आणि आपले लक्ष परमेश्वराच्या पवित्र वचनांकडे लावावे. आपली सर्व कामे बाजूला सारा आणि परमेश्वराकडे आपले लक्ष लावा. त्याचं वचन गंभीरपणे ऐका, तो आज आपणाशी बोलणार आहे. अध्ययनाकडे वळण्यापूर्वी सर्वप्रथम ऐकूया हे एक मधुर गीत. ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. आमच्या परमपवित्र जिवंत परमेश्वर पित्या, तुझ्या पवित्र थोर आणि पराक्रमी नावाला आम्ही शतशः धन्यवाद देत आहोत. तुझ्याच कृपेने प्रभू ही संधी आम्हाला लाभलेली आहे. आजपर्यंत तू आमचा सांभाळ केलास, आमच्या सर्व गरजा पुरवल्यास ही तुझी दया आहे. ज्या चुका आमच्याकडून झालेल्या आहेत, जी पापे आम्ही केलेली आहेत, त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. आमची मदत कर प्रभू, जेणेकरून आमच्या विचारांवर, कृतींवर, आमच्या सर्व व्यवहारावर तुझे नियंत्रण असावे. पवित्र प्रभू, आमची प्रार्थना आहे त्या सर्व लोकांकरिता जे आज बिछाण्याला खेळलेले आहेत, आजारी आहेत, वेदनांनी तळमळत आहेत, ज्यांच्याजवळ मदतीला कोणीच नाही, उपचारासाठी ज्यांच्याजवळ पैसा नाही, अशा सर्वांवर तू कृपादृष्टी कर. तू प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहेस आणि प्रत्येक आजाराला बरे करण्याचे सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. म्हणून प्रभू, अशा सर्व लोकांना तू स्पर्श करून आरोग्य दे. प्रत्येक कुटुंबावर तू आशीर्वाद पाठव. आमच्या सर्व प्रियजनांवर तू आशीर्वाद पाठव. ही वेळ प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत आजच्या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मी तुझ्याजवळ मागत आहोत म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यानो, मागच्या कार्यक्रमामध्ये उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या चौथ्या अध्यायाच्या पहिल्या वचनापर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. आज आम्ही 2 पासून पुढची वचने पाहणार आहोत. उत्पत्तीचे पुस्तक 4 अध्याय पहिलं वचन मी आपणाकरिता पुन्हा वाचत आहे. आदामाने आपली स्त्री हव्वा हिला जाणिले, ती गर्भवती होऊन तिने कायनास जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या साह्याने मला पुरुष संतान लाभले आहे. दुसरं आणि तिसरं वचन पहा. नंतर तिने त्याचा भाऊ हाबेलास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. श्रोत्यानो, काही दिवसांनी याचा अर्थ वास्तविक 20व्याचा दिवस असा होतो. काईनाने यहोवा देवासाठी अर्पण आणले. स्पष्ट आहे की त्याने ते एका विशिष्ट ठिकाणी आणले आणि यावरून काईन वगैरे आपली अर्पणे प्रगटीकरणावरून देवासमोर आणत होते असे सूचित होते. इब्री लोकास पत्र 11 अध्याय आणि 4 वचन सांगते. इब्री लोकास पत्र 11 अध्याय 4 वचन पहा. विश्वासाने हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पिला. त्याने करून तो न्याय आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली, कारण देवाने त्याच्या दानाविषयी साक्ष दिली. आणि त्याने करून तो मेला असताही अजून बोलतो. हाबेलाने आपले अर्पण विश्वासाद्वारे कसे केले? आपण रोमकरासपत्र 10:17 वचनात वाचतो. रोमकरासपत्र 10:17 वचन, विश्वास वार्ता ऐकण्यावरून होतो आणि वार्ता ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. देवाला आपले प्रगटीकरण यासाठी द्यावे लागले, नाहीतर हाबेल त्याच्याकडे कधीही विश्वासाने आला नसता. आणि तो अशा प्रकारे देवाकडे आला, परंतु काईन देवाकडे तसा आला नाही. त्याने निश्चितपणे देवासाठी चांगले अर्पण आणले होते. पुढे 4:4-5 वचने सांगतात. उत्पत्तीचे पुस्तक 4:4-5 वचने, हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही, म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. कोणी असे म्हणेल की मला काईनाच्या वागण्यात काही गैर दिसत नाही. यहुदाच्या पत्राच्या 11 वचनात यहुदाने काईनाच्या मार्गाचा उल्लेख करून शेवटल्या काळातील धर्मभ्रष्ट लोकांचे वर्णन केले आहे. आता श्रोत्यानो, काईनाचा मार्ग कोणता? जेव्हा काईनाने देवासमोर अर्पण आणले तेव्हा त्याने ते विश्वासाने आणले नाही, त्याने ते स्वतःहून आणले. मानवी स्वभाव वाईट आहे हे नाकारणारे त्याचे अर्पण होते. देवाने म्हटले, जो या जगात येणार आहे त्या तारकाकडे बोट दाखवणारे अर्पणाचे रक्त आण, त्याच आधारावर माझ्याकडे, तुझ्या हातच्या कृत्यांच्या आधारावर माझ्याकडे येऊ नकोस. माणूस देवापासून वेगळा झाला आहे, देवापासून दूर गेला आहे, या सत्याला नाकारणारे काईनाचे अर्पण होते. सर्व काही व्यवस्थित आहे असेच काईन वागला. आज उदारमतवादीही असेच बोलतात. ते यहोवा देवाच्या वैश्विक पितृत्वाविषयी व वैश्विक बंधुत्वाविषयी बोलतात. या जगात सर्व काही सुरळीतपणे चाललेले नाही आणि जन्मतःच देवाचे पुत्र आम्ही होऊ शकत नाही. आम्हाला देवाचे पुत्र व कन्या होण्यासाठी नव्याने जन्म घेण्याची गरज आहे. माणूस देवापासून वेगळा झाला आहे हे ओळखण्यास काईनाने नकार दिला. आणि आज श्रोत्यांनो, बहुसंख्य लोक काईनाप्रमाणेच वागतात. मनुष्य देवाला स्वतःची सत्कृत्य देऊ शकत नाही हे काईनाच्या अर्पणाने नाकारले. आपण देवाला सत्कृत्य अर्पू शकतो असे काईनाला वाटले होते. तिताला पत्र 3:5 वचनात पॉल लिहितो की तेव्हा त्याने आपण केलेल्या न्यायपणाच्या कर्मांमुळे नव्हे तर आपल्या दयेने पुनर्जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे आपल्याला तारले. काईन व हाबेल यांच्यातील फरक चरित्राचा नव्हता तर अर्पणांचा होता. हे दोघेही तरुण एकच पार्श्वभूमी असलेले, एकच वारसा असलेले, एकाच वातावरणात वाढलेले होते. याबाबत त्यांच्यात काहीही फरक नव्हता आणि त्यांना आपले आई वडील सोडले तर कोणी पूर्वज नव्हते. म्हणजे अनुवंशिकतेने त्यांच्यामध्ये काही दोष निर्माण व्हावा असेही नव्हते. फरक त्यांच्या अर्पणांमध्ये होता. आज त्याच अर्पणांनी माणसा माणसामध्ये भेद आहे. कोणीही ख्रिस्ती माणूस असा दावा करीत नाही की तो इतरांपेक्षा चांगला आहे. तो कोणाही इतर व्यक्तीसारखा पातकी आहे. त्याला अर्पणाची गरज आहे आणि त्याची जागा घेऊन त्याच्यासाठी मरणारे कोणी त्याला हवे आहे हे तो ओळखतो आणि त्यामुळेच तो ख्रिस्ती बनतो. रोमकरासपत्र 3:25 पौलाने ख्रिस्ताविषयी म्हटले आहे. रोमकरासपत्र 3:25 त्याला देवाने प्रायश्चित असे पुढे ठेवले आहे. हे प्रायश्चित त्याच्या रक्ताच्या ठाई विश्वासाद्वारे आहे. आणि म्हणून पुढे 10:3 पौल म्हणू शकला, 10:3, कारण देवाच्या न्यायपणाविषयी अज्ञानी असता आणि आपलेच न्यायपण स्थापायला पाहत असता ते देवाच्या न्यायपणाला मान्य झाले नाहीत. आश्रोत्यानो, बहुसंख्य लोकांचे हेच दृश्य आहे. देवाने आपल्याला स्वीकारावे म्हणून ते धार्मिक बनण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या मंडळीचे सभासद बनतात आणि काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आम्ही जेव्हा ख्रिस्ताचे प्रायश्चित स्वीकारून त्याच्याद्वारे देवाकडे येतो तेव्हाच आम्ही त्याच्यासाठी स्वीकारणीय बनतो. ख्रिस्ताने आमच्यासाठी आपले परिपूर्ण नीतिमत्व देऊ केले आहे. रोमकरासपत्र 4:25 पहा. रोमकरासपत्र 4:25, तो आमच्या अपराधांमुळे मरणाच्या हाती दिला गेला आणि आम्हाला न्यायी ठरविण्यासाठी तो पुन्हा उठवला गेला. आमची चांगली कृत्ये पवित्र शास्त्र सांगते त्याप्रमाणे देवासमोर घाणेरड्या चिंधीसारखे आहेत. म्हणून आम्हाला जो मार्ग त्याने ख्रिस्ताद्वारे दाखवला आहे त्यातूनच आम्ही देवाकडे येऊ शकतो. कारण पवित्र शास्त्र सांगते की ख्रिस्ताशिवाय आकाशाखाली पृथ्वीवर दुसरे नाव तारणासाठी दिलेले नाही. जर श्रोत्यानो अजूनही आपण त्याचा स्वीकार केलेला नाही, त्याच्या नावाचा स्वीकार केलेला नाही, तर आपणाजवळ संधी आहे. आपण त्याला आपल्या जीवनामध्ये आमंत्रण द्या, हृदयात त्याला ग्रहण करा, आपले पातके कबूल करून त्याला आपला तारक म्हणून स्वीकारा. आता आपण पुढची वचने अभ्यासणार आहोत. त्यांच्या अर्पणांपैकी देवाने काइनाचे अर्पण नाकारले व त्यामुळे त्याला राग आला आणि त्याचे तोंड उतरले. पुढे 6:7 पहा. 4:6-7, तेव्हा परमेश्वर काइनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझवर आहे, करिता तू त्यास दाबात ठेव. काइन आपल्या भावावर इतका रागावला होता की त्याला त्याचा खून करावा असे वाटत होते. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, जर तुम्ही आपल्या भावावर अकारण रागावला असाल तर तुम्ही खूनाचा अपराध करीत आहात. क्रोधाच्या मागे द्वेष असतो आणि द्वेषाच्या मागे गर्व असतो. जेव्हा आत्मिक गर्व आमच्यामध्ये असतो तेव्हा आमच्यामध्ये पाप आहे याची आम्हाला जाणीव होत नाही. याकोबाचे पत्र 1:15 सांगते. मग हाव ही गर्भ धरून पापाला जन्म देते आणि पाप पूर्ण दशेस आल्यावर मरण उपजविते. शतनो काइनाच्या क्रोधाने त्याला खून करण्यास प्रवृत्त केले, परंतु त्यामागे त्याचा द्वेष व गर्व होता. देवाने काइनाला सांगितले, त्याने जर देवाने हाबिलापासून जे स्वीकारले ते आणले आणि तो पापी आहे हे कबूल केले तर तो बरे करेल. काइनाला अजूनही सुधारण्याची संधी देवाने दिली होती. त्याने त्याला योग्य तो मार्ग दाखवला होता. त्याला देवाने सांगितले, पाप दाराशी टपून बसले आहे. काही अभ्यासकांच्या मते याचा अर्थ पापार्पण जवळच आहे. परंतु श्रोत्यानो, मोशेला नियमशास्त्र दिले जाईपर्यंत, त्यातील पापार्पणाविषयी सूचना दिल्या जाईपर्यंत पापार्पण अस्तित्वात आले नव्हते. त्या काळापर्यंत होमार्पणे आणल्या जात होती. इयोब मोशेपूर्वी होऊन गेला आणि त्याने आपल्या दिवसात देवाला होमार्पणे सादर केली. आपण पापासमोर किती दुबळे आहोत याची काइनाला जाणीव झाली नाही हे स्पष्टच आहे. आणि जेव्हा देवाने त्याला सांगितले की पाप दाराशी टपून बसले आहे, तेव्हा त्याच्यावर अधिकार गाजवायला ते अगदी वाट पाहत आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्या पापाला पराभूत करण्यासाठी त्याला ख्रिस्ताकडे निर्देश करणाऱ्या होमार्पणाची गरज होती. आणि तसे करण्यानेच तो देवाच्या दृष्टीने बरे करणार होता. हाबेलाने देवासमोर तसेच अर्पण आणले होते. आब्रामानेही तेच केले होते, कारण नियमशास्त्र दिले जाईपर्यंत उल्लंघन नव्हते. तोपर्यंत पाप नियमशास्त्राविरुद्धचे उल्लंघन होणार नव्हते. म्हणून परमेश्वराने कायनाला खरोखर वाचवले असे दिसते. आता आपण 8 आणि 9 वचने वाचूया. मग कायनाचे त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले, आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले. मग परमेश्वराने कायनास विचारिले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? श्रोतनो, कायनाचे हे उत्तर काहीसे उद्धटपणाचे आहे. त्याला देवाविषयी आदर नव्हता, आपल्या भावाविषयीही नव्हता. त्याने आपले खुनाचे कृत्य झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पवित्र शास्त्र मत्तयकृष्वर्तमान 10:26 उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही, आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. आम्ही देवासमोर प्रामाणिक असणेच आमच्या हिताचे आहे, कारण तसे न केल्यास देवासमोर एक दिवस सर्व उघडकीस येणारच आहे. कायन आपल्या भावाविषयी एक बेजबाबदार उत्तर देतो व आपला अपराध देवासमोर झाकण्याचा प्रयत्न करतो. 10 वचन पहा, तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे. श्रोतानो, माणसाचा कोणताही अपराध लपून राहू शकत नाही, तो एक दिवस त्याच्यासमोर निश्चितच येतो. आता 4:11-12 पहा. 11:12 मी वाचत आहे, तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडिले आहे तिचा तुला शाप आहे. तू जमिनीची मशागत करीशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. आजही श्रोतांनो, मानवाच्या पातकामुळे जमिनीवर शाप आहे. माणसाच्या पापामुळे तिच्या सुपीकतेवर परिणाम होतो. देवाने कायनाला अशा प्रकारे शिक्षा दिली. 13 वचन पहा. 4:13 सांगतं, तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही इतका भारी आहे. जर त्याची शिक्षा त्याच्या सहन शक्ती पलीकडची होती तर तो देवाकडे का वळला नाही, आणि आपले पाप कबूल करून त्याने देवाजवळ दयेची याचना का केली नाही? मला वाटतं की माणसाच्या गर्वाचे हे एक चांगले उदाहरण आहे. जर काईन देवाकडे वळला असता तर देव त्याच्यासाठी तारकाची तरतूद करायला तयार होता. काईनाला खरोखर ती शिक्षा भारी वाटली. त्याच्या पुढच्या वाक्यातून ते स्पष्टच होते. परंतु देवाची ही प्रेमदया आहे की त्याने तशाही स्थितीत कायनाला संरक्षण देऊ केले. 4:15 सांगतं, परमेश्वर त्यास म्हणाला, तर मग जो कोणी काईनास ठार मारेल त्याचा 7 पट सूड घेण्यात येईल, आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिले. ती खून काय होती हे मला माहीत नाही, परंतु श्रोत्यानो, देवाने काईनाचे संरक्षण केले. काईन पापी होता, परंतु तो नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा नव्हता, कारण त्यावेळेस खुनाविषयी नियमशास्त्र देण्यात आलेले नव्हते. देव स्वीकारेल असे अर्पण त्याने आणले नव्हते हे त्याचे सर्वात मोठे पाप होते, आणि त्या संदर्भात त्याचे कृत्य वाईट होते. आणि आपल्या भावाचा खून करून त्याने वाईट मानवी स्वभाव प्रदर्शित केला. यानंतरच्या वचनांमध्ये आपण वाचतो की काईन देवापासून दूर गेला व देवापासून दूर असलेल्या संस्कृतीची त्याने स्थापना केली. ती देवहीन संस्कृती होती. त्यानेच शहराचीही स्थापना केली. त्यानंतरच्या वचनांमध्ये त्याच्या वंशजांविषयी सांगण्यात आलेले आहे. 4:19 लामेखाने 2 बायका केल्या. पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला. बहुपत्नीत्वाची सुरुवात येथे झाली. देवाचा माणसाविषयी जो उद्देश होता त्याविरुद्ध हे लामेखाचे कृत्य आहे. श्रोत्यांनो, तुम्हाला पवित्र शास्त्रात परमेश्वर बहुपत्नीत्वाला मान्यता देतो हे कोठेही सापडणार नाही. तशा संदर्भातले उतारे तुम्ही जर नीट वाचले तर तुम्हाला कळेल की परमेश्वर बहुपत्नीत्वाला दोषी ठरवितो आणि त्याविषयीचे संदर्भ त्याने आम्हाला पवित्र शास्त्रात एक ऐतिहासिक नोंद म्हणून दिलेले आहेत. या अध्यायातील उर्वरित वचने आपण स्वतःच वाचू शकता. त्यामध्ये तंतुवाद्ये, संगीत यांचा उदय कोणापासून झाला हे तुम्हाला वाचायला मिळेल. त्यानंतर लामेक याच्याकडून स्वसंरक्षणासाठी खून झाला त्या संदर्भात त्याने म्हटले की काइनाबद्दल 7 पट तर लामेखाबद्दल 77 पट सूड घेतला जाईल. या संदर्भात पवित्र शास्त्र आम्हाला काही स्पष्टीकरण देत नाही. 4 अध्यायाच्या शेवटच्या 2 वचनांमध्ये आदम व हव्वा यांना जे तिसरे अपत्य झाले त्याचे नाव त्यांनी शेत असे ठेवले आणि त्याविषयीची नोंद आहे. याच वेळेस बहुधा लोक देवाला हाक मारू लागले. आतापर्यंत आपण अभ्यासलेल्या उत्पत्तीच्या 4 अध्यायांमध्ये विश्वाची निर्मिती, सूर्य, चंद्र, तारे, दिवस, सर्व प्रकारचे प्राणी व शेवटी माणसाची निर्मिती आम्ही पाहिले. माणसाचे पाप व त्याचे परिणाम यांचा आपण अभ्यास केला. देवाने त्या पापापासून माणसाला तारण मिळावे यासाठी जे उद्धार कार्य नेमले त्याविषयी आपण पाहिले. या जगातला पहिला खून व त्याचा परिणाम याचेही अध्ययन आपण पाहिले. श्रोत्यांनो, देवाने माणसाला निवडीचे स्वातंत्र्य दिले होते, परंतु त्याने अयोग्य निवड करू नये ही देवाची इच्छा असल्याने देवाने त्याला त्याविषयीच्या परिणामांचा इशाराही दिला होता. परंतु आदामाने व हव्वेने सैतानाच्या मोहाला भुलून देवाज्ञा मोडली आणि जे ज्ञान त्याच्यासाठी घातक होते त्याचा तो वाटेकरी झाला. त्या भयंकर घटनेनंतर दुःख, मनस्ताप आणि मृत्यू यांचा जगामध्ये शिरकाव झाला. म्हणूनच उत्पत्तीचा 5वा अध्याय फार निराशाजनक वाटतो. माणसाचा पूर्वीचा निष्पापणा जाऊन तेथे पापाची वस्ती झाली व काइनाद्वारे देवहीन संस्कृतीची स्थापना झाली. आता आपण उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 5व्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. हा अध्याय वाचणे म्हणजे कब्रस्थानातून चालण्यासारखे आहे. देवाने आदमाला सांगितले होते, ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू मरशील. आणि आपण पाहतो श्रोतांनो की आदामाची सर्व मुले मरण पावली. पॉल करिंथकरास 1 पत्र 15वा अध्याय आणि 22व्या वचनात म्हणतो, करिंथकरास 1 पत्र 15वा अध्याय 22वे वचन, कारण जसे आदामात सर्व मरतात. या अध्यायात आम्हाला अनेकांच्या मरणाचा वृत्तांत वाचायला मिळतो. उत्पत्तीचे पुस्तक 5वा अध्याय आणि 1 आणि 2 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. उत्पत्तीचे पुस्तक 5वा अध्याय 1 आणि 2 वचने. आदामाच्या वंशावळीची नोंद येण्याप्रमाणे देवाने मनुष्य उत्पन्न केला, त्यावेळी त्याने तो आपल्याशी सदृश्य केला. त्याने त्यास नर व नारी अशी उत्पन्न केली व त्यास आशीर्वाद दिला आणि त्यास उत्पन्न केले त्यावेळी त्यास आदाम हे नाव दिले. हे वाक्य काहीसे विलक्षण आहे. ते पुन्हा नवीन कराराच्या सुरुवातीला आम्हाला वाचायला मिळते आणि तेथे येशू ख्रिस्ताच्या वंशावळीचे हे पुस्तक असे म्हटले आहे. ही 2 पुस्तके आहेत. यातून आपण 2 बीजे, 2 घराणी एकमेकांच्या विरुद्ध असलेली पाहतो. सैतानाच्या घराण्यामध्ये व ख्रिस्ताच्या घराण्यामध्ये जो संघर्ष सुरू झाला तो फार काळ चालणारा संघर्ष आहे. आपण सध्याच्या वंशाचा अभ्यास करीत आहोत तो आदामाचा 3रा मुलगा शेत याचा वंश आहे आणि शेवटी याच वंशातून येशू ख्रिस्त येणार होता. 5वा अध्याय आणि 3रं वचन पहा. तो म्हणतो, आदाम 130 वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश्य त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला. त्याचे नाव त्याने शेत ठेविले. आपण वाचले की आदामाला देवाने आपल्या प्रतिच्छायेप्रमाणे आपल्या प्रतिरूपात घडवले. परंतु नंतर आदामाने ज्या मुलाला जन्म दिला तो आदमाच्या प्रतिच्छायेप्रमाणे व त्याच्या प्रतिरूपासारखा होता. अनुवंशिकतेचे तत्व या ठिकाणी स्पष्ट मांडण्यात आले आहे. आम्ही आमच्या पूर्वजांपासून आमच्या जन्माद्वारे अनेक गोष्टींचा वारसा घेतो. आदमाचा पापी स्वभाव निश्चितच शेथला या अनुवंशिकतेने मिळाला आणि त्याच तत्वाने तो आम्हालाही प्राप्त झाला आहे. म्हणून लहान मुले त्यांना न शिकवताही खोटे बोलू लागतात, लबाड्या करतात, दुर्वर्तन करताना दिसतात. त्यांना असे वागण्याचे शिक्षण द्यावे लागत नाही. देवाने आदामाला जे आपल्या प्रतिमेचे घडवले होते ती प्रतिमा आदामाच्या अवज्ञेने काळवंडून गेली. आता श्रोत्यानो आपण 4:5 वाचूया. 5:4-5 तो म्हणतो, शेत झाल्यावर आदाम 800 जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. आदाम एकंदर 930 जगला, मग तो मरण पावला. श्रोत्यानो येथून पुढची अनेक वचने मृत्यूच्या नोंदी आहेत. आदाम 930 जगला व नंतर मरण पावला. 8 वचनात आपण वाचतो की शेत मरण पावला. नंतर 11 वचनात वाचतो की त्याचा मुलगा अनोष हा मरण पावला. त्यानंतर 14 वचनात सांगितलेले आहे की त्याचा मुलगा केनान 910 जगून मरण पावला. केनानाचा मुलगा महलेल हाही 895 होऊन मरण पावला. 20 वचन त्याच्या मुलाविषयी यारेदाविषयी सांगते की तो 962 जगून मरण पावला. अशा प्रकारे श्रोत्यांनो आमच्या पूर्वजाचा आदामाचा इतिहास आहे आणि आदामाच्याद्वारेच ह्या जगामध्ये पापाने प्रवेश केला. परंतु ह्या पापांपासून परमेश्वर आम्हाला सुटका देऊ इच्छितो आणि त्याने नेहमीच हे कार्य केलेले आहे. तो आज सुद्धा तेच कार्य करीत आहे. त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्या जगात पाठवून मानवासाठी तारणाचा मार्ग उघडला. त्याने स्वर्गाचे द्वार मानवासाठी उघडलेले आहे. मानवाचे कर्तव्य आहे की परमेश्वराच्या मार्गानेच त्याने परमेश्वराजवळ यावे आणि तो मार्ग आहे प्रभू येशू ख्रिस्त. आज प्रभू येशू ख्रिस्त आपणातील प्रत्येकाची वाट पाहत आहे आणि तो तुम्हाला पापांपासून सुटका आणि तारण देऊ इच्छित आहे. तर श्रोत्यांनो वेळ न गमवता आजच आपले जीवन त्याच्या हातात समर्पित करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ आणि ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर. पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.